श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठरावा श्लोक, अठरावा अध्याय आणि त्यातील 55वा श्लोक, त्यावरील निरूपण सुरू आहे। 55वा श्लोक, भक्त्या माभिजानाती यावान यश्चाश्मी तत्वतः। या सहज ज्ञान भक्तीला योगाने मी कोण आहे, केवढा आहे, कसा आहे, असा तो बुद्ध पुरुष, तो पोचलेला पुरुष, तो व्यवस्थित जाणतो। आणि तत्वमान तत्वतो, मला अशा तत्वानी जाणून ज्ञात्वा विशते तदनंतरम, मग तो माझ्या आतमध्ये प्रवेश करतो। अशी त्याची उच्च अवस्था त्याला प्राप्त झालेली असते। अशब्दू मी अश्रोत्रू, अरूपू मी अगोत्रू, समू मी स्वतंत्रू, ब्रह्म मी परू। मी अश्रोत्र आहे, मी अरूप आहे, मी अगोत्र आहे, मी व्यापक आहे, सर्वव्याप्त आहे, मी पुरुषोत्तम आहे, मीच ब्रह्म आहे, अशी त्याला पूर्ण कल्पना आली असते। तया अद्वयपणा आपुलिया जाणती ज्ञप्ती जे धनंजया। अर्जुना, त्या आपल्या अद्वयपणाला जाणणारे जे ज्ञान, ते ज्ञान ईश्वर आहे, आणि मग तो ईश्वरच मी आहे हे त्याच्या अनुभवाला येत असते। या उच्च स्थितीपर्यंत पोचलेल्या साधकामध्ये पुढे आणखीन कुठले कुठले गुण असतात आणि कशा प्रकारे तो माझ्यामध्ये प्रवेश करतो, याबद्दलची चर्चा 55व्या श्लोकाच्या उर्वरित भागामध्ये आज आणि उद्या येणार आहे, ते व्यवस्थित समजून घेऊया। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। तीथ चेलया एकपण दिसे जे आपुलया आपण, तेही जाता नेणो कोण, होईची जेवी का डोळा देखती क्षणी, सुवर्णपण सुवर्णी नाटिता होय आटणी, अळंकाराची नाना लवण तोय होये, मग क्षारता तो यत्वे राही, तीही जीरता जेवी जाए जाले पणते, तैसा मी तो हे जे असे, ते स्वानंदानुभव समरसे, कालुनिया प्रवेशे मजची माजी, आणि तो हे भाष जेथ जाये, तेथे मी हे कोणासी आहे, ऐसा मी ना तो तिये सामाये माझ्याची रूपी। तेव्हा जागे झाल्यानंतर स्वप्नामधील जेवढे काही अनेकत्व असते ते जाऊन आपले मग एकपणच आपल्यापाशी असते आणि आपण एक होऊन उरतो, आणि तोही जागृतीच्या एकाकीपणाचा अनुभव गेल्यावर ज्याप्रमाणे काय होऊन राहते हे कळत नाही। सोन्याच्या दागिन्याकडे सोन्याच्या दृष्टीने पाहिल्याबरोबर अलंकार न आटता त्याची आटणी होते, कारण तो दागिना म्हणून न पाहता त्याच्याकडे सोनं म्हणून पाहिलं तर सोनंच दिसते। अथवा पाण्याशी मिसळून पाणी झाल्यावर मग त्या मिठाचा खारेपणा जसा पाण्याच्या रूपाने राहतो, मिठाच्या रूपाने राहत नाही, आणि तो खारेपणाही नाहीसा झाल्यावर ज्याप्रमाणे ते मिठाचे पाणी झाले असा हा व्यवहारही पूर्णपणे संपतो, कारण मिठच उरलं नाही तर पाणी हे पाणीच होऊन राहिलं। त्याप्रमाणे मी देव आणि तो भक्त हे जे द्वैत आहे, ते द्वैत त्या स्वानंद अनुभवाच्या ऐक्याने कालवून माझ्यामध्येच तो प्रवेश करतो. कसा प्रवेश करतो? स्वानंदानुभवाच्या ऐक्याने प्रवेश करतो. कारण द्वैत सापेक्ष अद्वैत किंवा अद्वैत सापेक्ष द्वैत ही दोन्हीही या दोन्हीही स्थिती तिथे उरतच नाही. आणि तो ही भाषा जेथे ज्या अनुभवामध्ये संपते ना, तेथे मी हे कोणाला म्हणायचे? कारण जर तूच उरला नाही तर मी कसा काय उरेल? तू आहे म्हणूनच मी आहे ना. जर तू उरला नाही तर मग मी कोण आहे? कारण तो ज्या सापेक्ष मी आहे आणि जेथे तो नाही तेथे मी मग कोण आहे? याप्रमाणे जेथे मी नाही आणि तोही नाही किंवा तूही नाही, त्या माझ्या स्वरूपी तो अशा प्रकारे पूर्णपणे सामावतो. त्याच्यात आणि माझ्यात काही फरकच उरत नाही. फरक उरत नाही हेही म्हणण्यापेक्षा तिथे काहीच उरत नाही. जेव्हा कापूळ जरो सरे तयाची नाम अग्नी पुरे मग उभयाती तवरे आकाश जेवी का धाडलिया एकाएकू वाढे तो शून्य विशेखू तैसा आहे नाही चाशेखू मी चिमगाथी तेथ ब्रह्मात्मा इशु यया बोला मोडे सौरसू न बोलणे याही पैसू नाही तेथ न बोलणे ही न बोलोनी ते बोलिजे तोंड भरूनी जाणी व नेणी व नेणोनी जाणिजे ते तेथ बुझीजे बोधु बोधे आनंदू घेपे आनंदे सुखवरी नुसधे सुखची भोगिजे. जेव्हा कापूर हा जळून संपतो त्याच वेळेला अग्नीचीही समाप्ती होते. कापूराचं काही उरतं का? काहीच उरत नाही. कापूर पूर्णपणे भस्म होतो. आणि कापूर जळल्यानंतर कापूराच्या माध्यमातून जो अग्नी उत्पन्न होत होता तो अग्निसुद्धा संपून जातो. मग ज्या गोष्टीचा दाह झाला, म्हणजे जे कापूर आणि जे दाहक होतं जी अग्नी, यांच्याहून वेगळे असलेले एक आकाश मात्र जसे उरते. काहीच उरत नाही ना. दोन्ही नसताना मग स्पेस उरतो. किंवा एकातून एक वजा केला म्हणजे एक केवळ शून्यच उरते. त्याप्रमाणे आहे आणि नाही हे सापेक्ष भाव गेल्यावर जे उरते ते मग मीच आहे. त्या स्वरूपी ब्रह्म, आत्मा, ईश, जीव या शब्दांचा काही लाग लागत नाही. कारण एक रस स्वरूपामध्ये अल्प, अनात्मा, नियम्य यांच्या सापेक्ष असणारे जे ब्रह्म, आत्मा आणि ईश हे भाव त्या स्वरूपामध्ये सर्वच्या सर्व नाहीसे होतात. ब्रह्म, आत्मा, ईश हे जे बोलणे त्याच्या सापेक्ष न बोलणे, त्या न बोलण्यालाही तेथे अवकाश राहत नाही. न बोलणे देखील न बोलून ते तोंड भरून बोलावे व जाणीव नेणीव या दोन्हीचे भान टाकून ते जाणावे. याला म्हणतात शब्दे विन संवादू, दुजे विन अनुवादू. त्या उच्च स्थितीचं वर्णन माऊली करत आहे. काय म्हणतात? न बोलणे देखील न बोलून ते तोंड भरून बोलावे. न बोलणे हे न बोलून तोंड भरून बोलावे असं होऊ शकते का? न बोलणे ही न बोलोनी ते बोलिजे तोंड भरूनी जाणीव नेणीव नेणोनी जाणीजे ते. जाणीव नेणीव या दोन्हीचा भान टाकून मग ते जाणल्या जाऊ शकते. आणि त्या स्वरूपी बोधानेच बोध जाणायचा, नाही का? बोध करणारा कोण आणि बोध कशाचा करणार? म्हणून बोधानेच बोध जाणावयाचा, आनंदानेच आनंद भोगायचा. सणू भोगी जे सणे असे अमृतानुभवात म्हणतात माऊली. सणानेच सण भोगायचा, तसे आनंदानेच आनंद घ्यायचा आणि सुखानेच केवळ सुख भोगायचे अशी ती उच्च अवस्था, त्या उच्च अवस्थेमध्ये तो साधक पोचत असतो. आणि तेव्हा जो पोचतो तेव्हा तो मत्स्वरूप माझ्या स्वरूपापर्यंत येऊन भेटतो. तेथ लाभू जोडला लाभा, प्रभा लिंगिली प्रभा, विस्मयो बुळाला उभा विस्मया माजी. समू तेथ सामावला, विश्रामू विश्रांती आला, अनुभव वेडावला अनुभूतीपणे. किंबहुनायसे निखळ, मी पणा जोडे तया फळ, सेवनी वेली वेल्हाळ क्रमयोगाची ते. पै क्रमयोगा किरीटी, चक्रवर्तीच्या मुकुटी, मी चिद्रत्न ते साठो वाटी होय तो माझा. की क्रमयोग प्रसादाचा, कळसू जो हा मोक्षाचा, तयावरील अवकाशाचा वावो झाला तो. तेथे लाभाला लाभ प्राप्त झाला, प्रभा ही प्रभेकडून आलिंगिली गेली, आणि आश्चर्यात आश्चर्य उभे बुडून गेले. तेथे ऐक्यभाव ऐक्याला आला, विश्राम हा विश्रांतीला आला, आणि अनुभव अनुभवानेच वेळा झाला. फार काय सांगावे, असे शुद्ध मी पण हे फळ त्या क्रमयोगाला, क्रमयोगाच्या विस्तृत अशा वेलीचे सेवन करून, म्हणजे क्रमयोगाचे निरंतर आचरण करून मिळाले. मग असा तो क्रमयोगी असतो, क्रमाक्रमाने पुढे जात असतो. अर्जुना, क्रमयोग रूपी सार्वभौम राजाच्या मुकुटावर असणारे जे मी ज्ञानरत्न, ते तो क्रमयोगी मोबदल्यामध्ये आपली जीवदशा मला अर्पण करून मिळवतो. अथवा क्रमयोग रूपी मंदिराचा जो हा मोक्षरूपी कळस आहे ना, त्या मोक्षरूपी कळसावरील पोकळीच्या विस्तार तो क्रमयोगी अशा प्रकारे होतो. आता हे जे निरूपण सुरू आहे 55व्या श्लोकावरचं, हे समजण्याला फार अवघड आहे, कारण हे नाथ संप्रदायाचं अमृत आहे. याचं एक्सप्लेनेशन कुठेही आपल्याला सापडू शकत नाही. ती जी क्रमयोगाची उच्च अवस्था आहे, त्या उच्च अवस्थेला शब्दामध्ये व्यक्त करण्याचा माऊलीचा हा अनुपम प्रयत्न आहे. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या लोकांना हे आकलनाच्या पलीकडची गोष्ट आहे, पण हे कुठल्याही लिटरेचरमध्ये हे तुम्हाला सापडणार नाही. अनुभव अनुभवात बुडतो, ऐक्य ऐक्याला पावते, ह्या ज्या उच्च अवस्थेच्या गोष्टी आहेत ह्या एक्सप्लेन करण्यासारख्या नाही आहे. आणि जे या अवस्थेपर्यंत जातात ते शून्यात बुडून जातात, मग त्यांना लिहायला वाचायला काय आहे. म्हणून माऊलीचे आपल्या या समाजावर, महाराष्ट्र मंडळावर, मराठी भाषिकांवर केवढे मोठे उपकार आहे, की ती अवर्णनीय स्थिती माऊलींनी शब्दांनी रेखाटण्याचा प्रयत्न केला तुमच्या आमच्यासारखी. आणि तुमच्या आमच्यासाठी 800 वर्षापूर्वी हा प्रयत्न केला, आणि 800 वर्षापासून हा कपाटांमध्ये बंद आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये बंद आहे. अनुभवाने अनुभवाला कसं भोगायचं, आश्चर्यात आश्चर्य कसं बुडेल, एकत्वात एकपणा कसा देईल, द्वैतात द्वैत कसं जाईल, अद्वैतामध्ये अद्वैत कसं जाईल, दृश्य सापेक्ष द्रष्टा कसा विलीन होईल, ह्या क्रमाक्रमाने पुढे जाण्याच्या गोष्टी अन्यत्र कुठेही आढळत नाही. नाना संसार आडवी, क्रमयोग वाट बरवी, जोडली ते मदैक्य गावी, पैठी जाली से. हे असो क्रमयोग बोधे, तेने भक्त चित्ते गांगे, मी स्वानंदोधदी वेगे ठाकिला की गा. हा ठायवरी सुवर्मा क्रमयोगी आहे महिमा म्हणोनी वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही पै देशे काळे पदार्थे साधुनी घेजे माते तैसा नव्हे मी आयते सर्वांचे सर्वही म्हणोनी माझ्या ठाई जाचावे न लगे काही मी लाभे ये उपायी साचची गा। संसार रूपी अरण्यामध्ये जी क्रमयोग रूपी चांगली वाट मिळाली आहे ती क्रमयोग रूपी वाट माझ्या ऐक्य रूपी गावामध्ये प्रविष्ट झाली आहे आणि हे राहू दे त्या भक्त चित्त रूपी गंगेच्या पाण्याने या क्रमयोग रूपी ओघाने मी जो स्वानंद घन किंवा स्वानंद रूपी सागर त्या मला वेगाने गाठले तो जो क्रमयोगाचा ओघ आहे त्या क्रमाक्रमाने या आनंदरूपी सागरामध्ये येऊन सामावले। हे चांगले मर्म जाणणाऱ्या अर्जुना क्रमयोगाची एवढी मोठी थोरवी आहे म्हणून आम्ही हा क्रमयोग तुम्हाला वारंवार सांगतो। योग्य देश योग्य काळ योग्य पदार्थ ह्यांच्या साधनाने प्राप्त करून घेतला तरच मी प्राप्त आहे। एरवी मी प्राप्त होऊ शकत नाही असा मी नाही तर मी स्वतः सिद्ध सर्वांच्या सर्व रूपाने मीच एकमेव होऊन राहिलेलो आहे। म्हणून माझ्या प्राप्तीविषयी काही श्रमावयाची जरुरी नाही आणि या उपायाने या क्रमाक्रमाने या क्रमयोगाने खरोखरच मी प्राप्त होतो पण या क्रमयोगाचा निरंतर अभ्यास होणे आवश्यक आहे नाहीतर सगळा खटाटोप शून्य होईल। एक शिष्य एक गुरु हा रूढला साच व्यवहारू तो मत प्राप्ती कारू जाणावया अगा वसुधेच्या पोटी निधान सिद्ध किरीटी वन्ही सिद्ध काष्ठी वोहा दुध परिलाभे ते असते तया कीजे उपायाते एर सिद्धची तैसा येथे उपायी मी हा फळ ही वरी उपावू का पा प्रस्तावितसे देवू हे पुसता तरी अभिप्रावो येथिंचायसा जे गीतार्थाचे चांगावे मोक्षोपाय पर आघवे आणि शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्धू। एक शिष्य आणि एक गुरु हा जो संप्रदाय खरोखर प्रसिद्धीस आला आहे तो माझ्या प्राप्तीचा प्रकार जाणण्याकरिता आहे। का बरं असं? कारण एक गुरु एका शिष्याला हे पूर्ण ज्ञान देऊ शकतो आणि तो एक शिष्य एक गुरुमध्ये पूर्णपणे समाविष्ट होऊ शकतो। म्हणून एक गुरु एक शिष्य हा संप्रदाय या नाथ संप्रदायामध्ये आधीपासून चालत आलेला। अरे अर्जुना, पृथ्वीच्या पोटामध्ये ठेवा आयता आहे, लाकडामध्ये अग्नी हा आयताच आहे, कासेत दूध हे आयतेच आहे आणि एरवी पाहिले तर जी गोष्ट स्वतः सिद्ध असते जी गोष्ट उपजतच असते तीच प्राप्त होते परंतु ती गोष्ट ज्या उपायांनी प्राप्त होईल ते उपाय करावे लागतात, आपोआप होत नसते, ते उपाय तर करावेच लागेल, त्याबद्दलचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातही निरंतरता ठेवावी लागेल। त्याप्रमाणे मी स्वतः सिद्ध आहे जरी खरा परंतु मला प्राप्त करून घेण्याकरिता उपाय तर करावे लागतील ना बाबा। तर फळ सांगितल्यानंतर देखील हा साधन प्रकार सांगण्याचा देव पुन्हा का उपक्रम करीत आहे असे कोणी विचारेल तर हा साधन प्रकार सांगण्याचा अभिप्राय कारण गीतेतील बोधाचा चांगलेपणा हा आहे की संपूर्ण गीताशास्त्र हे मोक्षप्राप्तीचे उपाय सांगणार आहे। नाही का? 12व्या अध्यायामध्ये, 16व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायामध्ये किती किती उपाय सांगितलेले आहेत. इतर जे दुसरे शास्त्र आहे त्या शास्त्रांनी सांगितलेले मोक्षप्राप्तीचे उपाय प्रमाणसिद्ध नाहीत, पण गीतेतील मोक्षप्राप्तीचे उपाय हे प्रमाणसिद्ध तेव्हाही होते, आजही आहे आणि उद्याही राहणार. कारण गीता हे शास्त्र हे वर्तमानाचं शास्त्र आहे आणि देवाच्या मुखातून प्रत्यक्ष आल्यामुळे याला स्वतः प्रामाण्य आहे. आणि शिवाय गीतेतील जेवढे काही प्रमेय आहेत ते 5-5.5 हजार वर्षापूर्वी जेवढे ॲप्लिकेबल होते ते आजही तितकेच ॲप्लिकेबल आहे, तितकेच आजच्या काळाला धरून, आजच्या गरजांना धरून आहे. म्हणून हा क्रमयोगी या सिद्धांताचा नियमितपणे अभ्यास करून त्याचे आचरण करून हळूहळू माझ्यापर्यंत पोचतो. आज इथेच विश्रांती घेऊ आणि 55व्या श्लोकाचा शेवटला भाग आपण उद्या घेणार आहोत, म्हणजे उद्या आपला हा 55वा श्लोक संपेल. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.